नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका आज कुवेताचो सगळ्यात व्हडलो भोवमान ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हो पुरस्कार भेटायलो। कुवेतातल्या बायन पॅलेसीत कुवेतचे प्रधानमंत्री शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबाहा हांणी प्रधानमंत्री मोदी हांका येवकार दिलो। उपरांत दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय भासाभास केली। उर्जा, वेपार आणि गुंतवणूक मळार दोन्ही देशांमध्ये घट भागीदारी असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे वेळार उलयताना सांगले। तशेच भारत आणि कुवेतान द्विपक्षीय रणनीतीक भागीदारी वाढायल्या आणि येता त्या काळात दोन्ही देशांमधली इष्टागत आणि घटमूट जातली अशी आस्त प्रधानमंत्र्यांनी सोशल मीडिया संदेशात उक्तायली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी देशातल्या वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी नव्यान भरती जाल्ल्या 71,000 परस चढ तरणाट्यांक नेमणूक पत्रां भेटयतले। देशात 45 सुवातींनी हो रोजगार मेळावो घडून हाडटले। रोजगार निर्मणेक प्राधान्य दिवपाच्या प्रधानमंत्र्यांच्या वचनबद्धतायेचे दिखेन रोजगार मेळावो हे एक पावल आसा। हो उपक्रम तरणाट्यांक राष्ट्र निर्माणा वांगडाच आत्मनिर्भर जावपाची संद उपलब्ध करून दितलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आर अश्विन हाणें आंतरराष्ट्रीय क्रिकेटींतल्यान निवृत्ती जाहीर केल्या उपरांत ताका भावनीक पत्र बरयला। प्रधानमंत्र्यांनी अश्विनाचे क्रिकेटींतले मोलादीक योगदाना खातीर उपकार मानले। अश्विनची क्रिकेट कारकिर्द फुडल्या पिळग्याक उर्बा दितली अशी आस्त तांणी उक्तायली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमारा नवी दिल्लीत जावपी नाताळाच्या उत्सवाक हाजीर रावपाचे आसात। ही कार्यावळ भारताची कॅथलिक बिशप परिषद घडवून हाडटा। ह्या वेळार प्रधानमंत्री क्रिस्तांव समाजातल्या मुखेल फुडाऱ्यांकडेन संवाद साधतले। हातूंत कार्डिनल, बिशप आणि इगर्जेचे नामनेच्या फुडाऱ्यांचो आस्पाव आसा। देशातल्या कॅथलिक इगर्जेच्या मुखेल कार्यावळीक प्रधानमंत्री हाजीर रावपाची ही पहिलीच खेप आसा। उपराष्ट्रपती जगदीप धनकड हांणी गांवगिऱ्या वाठाराच्या उदरगतीत शेत लागवडीक चड म्हत्व आसा अशें म्हटला। आयज नवी दिल्लीत ह्या वर्साच्या चौधरी चरणसिंग पुरस्कार विजेत्यांकडेन तांणी संवाद साधलो। चौधरी चरणसिंग हांणी गांवगिऱ्या वाठाराची उदरगत, शेतकारांचे कल्याण आणि समावेशक वाढी खातीर केल्ल्या यत्नांचेर तांणी भर दिलो। भारत सध्या संसारातली 5वी व्हड अर्थव्यवस्था झाल्या आणि 3री व्हड अर्थव्यवस्था जावपाच्या वाटेर आसा असे तांणी ह्या वेळार उलयताना सांगले। केंद्रीय घरमंत्री अमित शाह आणि आज त्रिपुरात सुमार 600 कोटी रुपया परस चढ मोलाच्या 13 उदरगत प्रकल्पांचं बुनियादी फातर बसयलो। उपरांत तांणी हावदूक लावून ब्रू आदिवासी लोकांच्या पुनर्वसणूक शिबिराक भेट दिली। ज्या ब्रू आदिवासी अजून मेरेन आयुष्यमान भारत कार्डां मेळोंक ना तांकां बेगोबेग ती कार्डां दितले असे आश्वासन तांणी दिले। देशातल्या सरकारी आणि एम्पॅनल खाजगी हॉस्पिटलांनी उपचारा खातीर दर वर्सा एका कुटुंबाक 5 लाख रुपया दितले आणि तरणाट्यांक कुशळटाय उदरगत प्रशिक्षणावरवी स्वतःचो वेवसाय सुरू करपाक उर्बा दितले असे तांणी सांगले। केंद्रीय खेळा मंत्री मनसुख मांडविया हे आज नवी दिल्लीत फिट इंडिया सायकल मोहिमेत भारत तिबेट शिम पुलीस आणि केंद्रीय राखीव दळाच्या कर्मचाऱ्यां वांगडा वाटेकार जाल्ले। मांडविया हांणी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमा सावन रायसिना दोंगुल्ले मेरेन सैनिकां वांगडा सायकल चलयली। सायकल चलोवप हो सगळ्यात बरो व्यायाम आसा आणि चडात चड लोकांनी ह्या उपक्रमात वाटेकार जावचे असे आवाहन तांणी ह्या वेळार केले। प्रदूषण उणे करपाचो प्रभावी उपाय म्हणून देशातल्या 1,100 परस चढ सुवातींनी ही मोहीम घडून हाडल्या अशी माहिती पत्रकारांकडेन उलयतना तांणी दिली। केंद्रीय उर्जा आणि शार वेव्हार मंत्री मनोहर लाल हांणी आज केरळ राज्यात चालीक लावपी वेगवेगळ्या उर्जा आणि शार वेव्हार प्रकल्पांचो नियाळ घेतलो। तिरुअनंतपुरमात जाल्ले बसकेत केंद्रीय पेट्रोलियम आणि सैमीक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी, उर्जा राज्यमंत्री के कृष्णाकट्टी आणि जायते वरिष्ठ अधिकारी हाजीर आशिल्ले। उपरांत तांणी केरळचे मुखेलमंत्री पिनराई विजयन हांची भेट घेतली। केंद्रीय मंत्री फाल्यां कोचीक भेट दितले आणि उदका मेट्रो प्रकल्पाचो नियाळ घेतले। भारतीय हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लद्दाख, गिलगिट, बाटलिस्तान आणि मुझफ्फराबादेत खर शियाच्या ल्हाराचो अदमास उक्तायला। तशेच आयज राती आणि फाल्यां सकाळ मेरेन ओडिसा, अस्तंत बंगाल, सिक्कीम, दिल्ली एनसीआर आणि मणिपुरात दाट धुके पातळपाची शक्यता आयएमडीन उक्तायला। इतले मजगती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्याप्रमाण राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हवेचो दर्जो निर्देशांक म्हळ्यार AQI 401 इतलो वायू श्रेणीत नोंद झालो। मलेशियाच्या क्वालालुंपुरात जाल्ल्या 19 वर्सा सकयल बायलांच्या T20 आशिया कप सर्तीत भारतान बांगलादेशाचेर 41 धावड्यांनी जैत जोडून सर्तीचे वस्तादपण जोडले। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।